आता पण देतो आता सध्या रिकाम आहे ना, करताना खर्च तू काम करायचं. हॅलो नायर मॅडम. मॅडम सिद्धेश बोलतो परांजपे स्कीम मधून. तुम्ही माझ्या फॉरेस्टर प्रोजेक्ट मध्ये भेट दिली होती 3 BHK फ्लॅट साठी भुगाव मध्ये. येस येस, आपली 170 एकरची टाउनशिप आहे. मी तुम्हाला अटेंड केलं होतं. जस्ट मला विचारायचं होतं की तिथले 3 BHK सगळ्या प्लॅन करताय का आपण? अच्छा, तुमचं ऑफिस लोकेशन कुठे आहे?